हरे कृष्णा ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। अजून कालच्या दिवसाची झिंग उतरलेली नाही आहे। काल आम्ही सगळे लोक गोवर्धन इकोवलीला गेलो होतो फेअरवेल पिकनिक करण्याकरता। त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर संख्यांच्या गावी पण गेलो होतो आणि त्यांच्या वडिलांना भेटलो आणि आमच्या जुन्या जुन्या जागा पण पाहिल्या आम्ही काल। तिथे आम्ही कॅम्प पूर्वी करायचो। तर तुमचा हा निरोप समारंभ ना असं कोणी काल सांगितलं मला मराठीमध्ये निरोप समारंभ। एनिवे निरोप घेतल्यानंतर ह्या खोलीत ना ह्या खोलीत यायचं आहे एकाच बंगल्यामध्ये पण एक खोली बदलायची एवढंच आहे बाकी काही नाही। तर आता तुम्ही विद्यार्थी होतात आणि आता नर्स म्हणून काम करणार परिचारिका म्हणून प्रोफेशनली व्यावसायिकदृष्ट्या काम करणार। तर आमच्या गुरु महाराजांची शिकवण जी आहे ती इथे सांगणं आवश्यक आहे। पण आपला जो व्यवसाय आहे सगळ्यांचा तुमचा आमचा सगळ्यांचा तो वैद्यकीय व्यवसाय आहे। आता तिने किती छान सांगितलं की आपण कॉम्प्युटर बिघडला किंवा एखादा रेकॉर्डर बिघडला तर रिपेअर करू शकतो तो काय रडत नाही आणि ओरडत पण नाही आणि शिवा पण घालत नाही। परंतु व्यक्तीला आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा ते रडू शकते ओरडू शकते रागावू शकते। त्यामुळे व्यक्ती सेवा जी आहे तिला हिंदीमध्ये आत्मसेवा म्हणतात ते करताना खूप जागरूक व्हायला लागतं आणि त्याच्याकरता एक गुण जो आहे तो अतिशय आवश्यक आहे। आमच्या इंडक्शन कार्यक्रममध्ये मी नेहमी सांगतो की तुमच्यामध्ये हा गुण नसेल तर तुम्ही मेडिकल हॉस्पिटलमध्ये नोकरी करू नका। कुठे पण लकडाच्या वखारीमध्ये कपाटाच्या दुकानामध्ये किंवा दागिन्यांच्या दुकानामध्ये करा काम नो प्रॉब्लेम। परंतु हॉस्पिटलमध्ये जर काम करत असेल तर करुणा हा गुण असणं आवश्यक आहे त्याला आपण कम्पॅशन असं म्हणतो। आणि जोपर्यंत ही कम्पॅशन आपल्यामध्ये जागी होत नाही जागी कसं का म्हटलं कारण ती झोपलेली असते आतमध्ये ती सगळ्यांच्यामध्ये असते मूलभूत रूपामध्ये आपल्यामध्ये ती असते पण ती जागी करणं आवश्यक आहे कारण ती जागी करणं ह्या वैद्यकीय व्यवसायाला खूप आवश्यक आहे। परिचारिका व्यवसाय म्हणा किंवा पॅरामेडिकल म्हणा किंवा मेडिकल व्यवसाय म्हणा जोपर्यंत समोरच्या व्यक्तीची वेदना तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत आपण विकास केला असं म्हणूच शकत नाही। मनुष्याचा विकास हा इतरांच्या वेदनेची जाणीव जेव्हा होते तेव्हा झाला असं म्हणता येईल। आणि विकास आणि प्रगती त्याच्या पुढची प्रगती जी आहे ती वेदना जाणीव झाल्यानंतर आपण काय केलं त्याच्याकरता ती वेदना शमवण्याकरता कमी करण्याकरता थोडीशी का होईना कमी करण्याकरता आपण काय प्रयत्न केले ते प्रयत्न केले तर आपण प्रगती केली असं म्हणता येईल। नाहीतर मनुष्य जीवन जे आहे ते आलं और गेलो म्हणजे काय आला आणि गेला मध्ये काय झालं माहीत नाही। तर मला विनंती आहे मी ह्याच कार्यक्रमामध्ये एक गोष्ट सांगितली पूर्वा खूप 2 वर्षापूर्वी ती मी पुन्हा सांगू इच्छितो। अमेरिकेमध्ये एक संत एक कार्यक्रम देत होते आणि त्यानंतर फ्लाईट पकडायची होती ऑरलँडो म्हणून एक दक्षिण अमेरिकेमध्ये दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागामध्ये एक राज्य आहे। तर तिकडून ते निघाले कार्यक्रम आटपून नेहमीपणे उशीर झाला होता त्यांना म्हणून घाईघाई चालले होते एअरपोर्टकडे, आणि रस्ता जंगलाच्या मधून चालला होता, हायवे पण जंगला दोन्हीकडे जंगल. तर काही गाड्या भरधाव निघाल्या होत्या आणि त्यांच्या मागे एक पंचमी गाडी होती. ते संत पण होते, त्यांचे शिष्य पण होते, आणि त्यांना लेक्चर खूप जास्त लांब झाल्यामुळे तिथे खाता आलं नाही म्हणून त्यांनी काही पॅक करून घेतलं होतं. त्यांनी गाडीत पटपट खाल्लं आणि ते निघाले होते. तर समोरच्या गाडीने काही अशी त्याच्या पुढे काही हरणं अशी चालली होती रोड क्रॉस करून, आणि गाड्या इतक्या फास्ट चालल्या होत्या की पुढच्या गाडीने काही हरणांना पळवताना एका हरणाला उडवलं. काही हरण पळून गेले पण शेवटचा हरण जो आहे तो त्या गाडीच्या टप्प्यात आला आणि तो असा हवेत उडला आणि तो त्या साईडला जाऊन पडला. तर ती गाडी निघून गेली, पहिली पण गेली दुसरी पण गेली. त्याच्या मागे संताची म्हणजे त्या महाराजांची गाडी होती, ती पण अशी वेगात होती ना, ती थोडी पुढे गेली गाडी. संत म्हणाले थांबा थांबा, गाडी परत मागे घ्या, त्या मला हरणाकडे घेऊन जा. तर ते हरण असं एकदम लास्ट स्टेजमध्ये असं भयंकर वेदनामध्ये असं मरणासन्न अवस्थेमध्ये पडलं होतं असं. तर धावत धावत गेले, त्यांनी त्या हरणाला आपल्या कुशीत घेतलं आणि विचारलं काही प्रसाद वगैरे आहे का तुमच्याकडे काही त्याला द्यायला. म्हणे नाही महाराज, आत्ताच आम्ही खाल्लं ना आमचं घाई घाईत, आता आटपलं आमचा ब्रेकफास्ट. त्यामुळे देवाला वाहिलेलं पाणी वगैरे आहे का, म्हणजे जलप्रसाद आहे का? म्हणे हो पाणी आहे, आत्ताच नैवेद्य केलेलं तुळशी घातलेलं पाणी आहे, लगेच घेऊन लगेच घेऊन. आणि त्या काळामध्ये ते हे हरण जे आहे ना ते असं डोळे मोठे करून महाराजाकडे बघतात असं एकदम असं करुण एकदम वेदनापूर्ण असं जीवनाची शेवटची घटका मोजत. मग त्या संतांनी त्यांना ते पाणी पाजलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं अतिशय हृदयपूर्वक प्रार्थनापूर्वक म्हणत म्हणत त्यांनी त्या हरणाला ते पाणी पाजलं आणि ते पाणी त्या हरणाने पूर्ण प्यालं आणि एक टक ते हरिण त्या महाराजांकडे पाहत होतं ते करताना. अतिशय म्हणजे असा आत्मसंबंध डोळ्याच्या माध्यमातून ते पण त्याला बघतायत, ते हरिण पण त्यांना बघताय आणि तोंडामध्ये देवाला नैवेद्य केलेलं जलप्रसाद पाणी दिलं जात आहे. आणि काही क्षणातच त्यांच्या कुशीमध्ये त्यांच्या चेहऱ्याकडे डोळ्यांकडे पाहत पाहत त्या हरणाने प्राण सोडला. ती हृदयद्रावक कथा आहे. त्यांना जाता आलं असतं, अशी अनेक माणसं मरतात, माणसंही मरतात, प्राणीही मरतात, पक्षीही मरतात, कोण त्यांना लक्ष देतो? हू केअर्स? सगळ्यांना आपापली घाई असते, आपापलं काम बघायचं असतं. कोणी मरो जगो काय चाललं आहे बाजूला, ॲक्सिडेंट झाला, कोण आग लागली, कोणी बघत नसतं. पण संत हृदय कसं असतं? करुणामय असतं. कुठच्याही जीवाला भले तो प्राणी असू दे पक्षी असू दे तर तो वेदनेमध्ये असेल तर संत ना स्वस्थ बसू शकत नाही, त्यांचं हृदय तडफडतं इतरांची वेदना पाहून. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? परदुःख दुःखी असं म्हटलेलं आहे. आपण कसे परदुःख सुखी आणि आत्म सुख सुखी, आपल्याला सुख मिळालं तर आपण सुखी, पण इतरांना दुःख जेव्हा होतं तेव्हा आपल्याला जेव्हा दुःख होतं तो खरा मनुष्य, तो खरा भक्त. तर हे संत कोण? ते म्हणजे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, ते आमचे गुरु महाराज. आम्ही ही कथा आली व्हॉट्सॲपवरती, ते अनेकदा पुन्हा 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 वाचली. कारण काय त्याचं? की त्या करुणेचा एक अंश जरी आमच्यामध्ये आला ना तर आमचं जीवन धन्य होईल. त्यांचे शिष्य म्हणून पण, एक मनुष्य म्हणून पण, आणि भक्तिवेदांचा एक सदस्य म्हणून आमचं जीवन धन्य होईल जर त्यातला एक अंश करुणेचा आमच्यामध्ये प्रवेश झाला तर. आणि आपण आता इथे कोणी प्राण्यांची सेवा करत नाही, माणसांची सेवा करतो, है ना? आपल्याकडे मनुष्य येतो, मनुष्य प्राणी आपल्याकडे येतो वेदना घेऊन. तसंच एकदा आणखी एक गोष्ट आहे पण ती मी संक्षेपणे सांगतो. आपल्या बरसानाच्या टीमने असं एकदा भारद्वाज पक्षाला सेवा केली होती. ते पण ॲक्सिडेंटने असं उडलं होतं पक्षी आणि ते पडलं होती. दिवसभर त्या बरसानाच्या आमच्या स्टाफ लोकांनी डॉक्टरांनी मिळून त्यांना हरिनाम कीर्तन, महाप्रसाद, महाप्रसादचं पाणी पाजत 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 संध्याकाळपर्यंत ठेवलं. आणि संध्याकाळी सगळ्यांनी मिळून कीर्तन केलं ते पक्षी असं ॲम्ब्युलन्समध्ये, आणि त्यांनी प्राण सोडला देवाचं नाव ऐकत ऐकत. तर या गोष्टी आपण का सांगतो? अशा अनेक गोष्टी आहेत, एक अशा नाहीत, अनेक अनेक गोष्टी अशा आहेत. तर संतांचा संघ कसा असतो की संतांच्या संघ जरी आपल्याला फिजिकल नसेल ना तरी सुद्धा त्यांच्या कथा ऐकून पण संघ आपण प्राप्त करू शकतो. ते आता इथे आपल्यामध्ये नाही आहेत, कुठेतरी दुसरीकडे आहेत, पण त्यांच्या ज्या कथा आहेत त्यांच्या आयुष्यातल्या त्या आपण ऐकणे म्हणजे त्यांचा संघ घेण्याप्रमाणेच आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय शिकायचं की आपण सगळे लोक नर्सिंग शिकत आहोत, काही लोक डॉक्टर आहेत, काही लोक पॅरामेडिकल आहेत, काही लोक रिसेप्शनमध्ये आहेत, पण ते भेटतात कोणाला सगळ्यांना? त्यांच्याकडे कोण येतं? रिसेप्शन म्हणा, सिक्युरिटी म्हणा, ड्रायव्हर म्हणा, किंवा वॉर्ड बॉय, आयाबाई, नर्स, पॅरामेडिकल, पॅथॉलॉजिस्ट, एक्स्ट्रा टेक्निशियन, ओटी टेक्निशियन, यांच्याकडे येतो कोण? जो मनुष्य वेदनेमध्ये असतो, रोगग्रस्त असतो, तो येतो. त्यामुळे डॉक्टर नर्सेस अशी गरज नाही, हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जो कोणी संलग्न आहे त्या सगळ्यांना हे आवश्यक आहे. मग तुम्हाला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की भक्तिवेदांतमध्ये जे लोक आले त्यांना हेच शिकायचं. बाकी जगामध्ये नर्सेस लोकांची कमी नाही आहे, डॉक्टर लोक कमी नाही आहेत, हॉस्पिटल लोक हॉस्पिटल्स कमी नाही आहेत. या जगामध्ये भरपूर हॉस्पिटल आहे, आपल्याला त्यामध्ये आणखीन एक भर घालायची गरज पण नाही आहे. परंतु स्पिरिच्युअल केअरची गरज आहे म्हणून हे हॉस्पिटल उभं आहे, करुणेची गरज आहे म्हणून हे हॉस्पिटल उभं आहे. आपल्याला काहीतरी वेगळं व्हायचं आहे जगापासून. एक सामान्य नर्स, परिचारिका, सामान्य डॉक्टर म्हणून काही जगामध्ये फरक पडणार. आपल्याला जगामध्ये काहीतरी वेगळं व्हायचं आहे, आणि ते वेगळं कधी होऊ? आपण जेव्हा नर्स म्हणून आपण करुणामय नर्स होऊ, डॉक्टर म्हणून करुणामय डॉक्टर होऊ, तेव्हा जगात काहीतरी फरक पडेल. समुद्राच्या लहरेमधून असे हजारो स्टार फिशेस आणि मासे असे किनाऱ्यावरती येत असतात, आणि एक मुलगा असा त्यातले काय उचलून परत पाणी टाकत असत. अशी एक लहर यायची आणि असे 100 शेकडो असे मासे स्टार फिशेस किनाऱ्यावरती यायचे, आणि तो असे पटवट 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 उचलायचं आणि टाकायचा परत दूर समुद्रामध्ये. तर तो अनेक तास असा करत होता आणि काहीच असे मासे तो परत फेकू शकत होता, आणि शेकडो हजारो मासे असे तडफडत किनाऱ्यावरती मरत होते. तरी तिकडनं मुलगा आला आणि त्यानंतर मुलाला विचारलं, क्यू टाइमपास कर रहा है, तेरे से क्या होगा, कितने बचेंगे, क्या फरक पडेगा, तू नाही करेगा तो भी. तो म्हणाला, ज्या माशाला मी आत फेकलेला ना त्याला 100% फरक पडलेला आहे ना. हजारो इथे बाहेर पडले, मी काही 10-15-20 असे फेकले प्रत्येक लहरीसोबत, पण जे आत पोचले त्यांना 100% फरक पडलेला आहे. आणि ते 5-50 का होईना, त्यांच्या जीवनाकरता ते इम्पॉर्टंट आहे. तसं तुम्ही जगभरात सगळ्यांना करुणा पोचू शकणार नाही आहात, परंतु तुमच्या संपर्कात जे पेशंट येतील त्यांना तुम्ही आपल्या पळीने आपल्या क्षमतेनुसार प्रेमाने हृदयपूर्वक जर करुणा प्रदान केलीत तर तुमचं आयुष्य धन्य होईल हे निश्चित, आणि तुमची सेवा ज्याला मिळेल त्याचं आयुष्य पण धन्य होईल. आणि तेवढं पण पुरेसं आहे, आपल्या क्षमतेनुसार आपल्या कक्षेमध्ये आपल्या त्रिज्येमध्ये आपल्या सेवेच्या कक्षेमध्ये जो कोणी येतो त्यालाही करुणा मिळायला पाहिजे. आणि करुणा हे कोणाचं धन आहे? श्रीकृष्णाचं धन आहे. ते करुणा सागर आहेत, उगम आहेत करुणेचा. त्यांच्याकडनं आपण करुणा घेऊन पेशंटपर्यंत पोचवायची. आपण कोण आहोत? पोस्टमन आहोत, केवळ पोस्टमन. करुणा आपली नाही आहे, करुणा त्यांची करुणा आहे की त्यांच्या प्रतिनिधी रूपाने आपल्या पेशंटपर्यंत प्रेमाने पोचवायची, हे आपलं काम आहे. बाकी हे सब्जेक्ट आहेत, बरंच स्किल आहे, कौशल्य आहे, अनुभव आहे, सगळं आवश्यक आहे, पण त्यासोबत जर करुणा नसेल ना तर ते एका शून्याप्रमाणे आहे. आपल्याला या शून्यासमोर आणि अनेक शून्यांसमोर करुणेचा एक लावायचा आहे. तो एक लावला प्रत्येक शून्य हे अर्थपूर्ण होईल, 10 पटीने होईल, 100 पटीने होईल, 1000 पटीने होईल, प्रत्येक शून्याला एक किंमत लाभेल. तर आपल्या जीवनातल्या अनेक शून्यांना अशी अमूल्य किंमत लाभावी म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर आजच्या दिवशी मला तुम्हाला बरंच सांगायचं आहे की हॉस्पिटल मला बरंच काही दिलं असेल, नॉलेज दिलं असेल, बरंच काही स्किल टीचर लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे, आणि मी पाहिला आहे आज मी बोलताना ऐकत होतो. याला म्हणतात विकास, आंतरिक विकास. जी मुलगी काही बोलूच शकत नव्हती ती आज इथे येऊन इतक्या अस्खलित मराठीत सुंदर प्रकारे आपल्या हृदयातल्या भावना व्यक्त करू शकत होती, सगळ्यांच्या बद्दल वैयक्तिक गोष्टी सांगू शकत होती, ह्याला खूप प्रेरणा आणि खूप उत्साह देणं आवश्यक आहे, ते वातावरण मिळणं आवश्यक आहे, म्हणून अशी प्रगती होऊ शकते. तर या सगळ्या सुंदर विकासाबरोबर तुमची प्रगती पण व्हावी देवाच्या दृष्टीने देवाच्या कडे अशी आमची भगवंताकडे हार्दिक प्रार्थना आहे. आणि तुमचं परिचारिका जीव आता मी आता छोट्या छोट्या मुली आहेत 20 वर्षाच्या, उद्या लग्न होतील, मुलं होतील, मग कोणी प्रिन्सिपॉल बनेल, कोणी व्हाईस प्रिन्सिपॉल बनेल, कोणी AP बनेल, कोणी कुठे परदेशी जाईल, काय काय होऊ शकतं. अशा आमच्या मुली आता आहेत परदेशी कुठे कुठे मोठ्या मोठ्या पदावरती, तुम्ही पण तशा व्हाल. परंतु ही गोष्ट कधीही विसरू नका. तुम्ही जरी 50-55 झाला वयाच्या, तुमच्या पण नातवंड पण झाली आणि तुम्ही एका मोठ्या उद्यावरती नर्सिंगचं काम करता, तरीसुद्धा हे विसरू नका. कारण हे खरं धन आहे आयुष्याचं, बाकी सगळं येतं आणि जातं, काही टिकत नसतं. टिकणारं धन जे आहे ते फक्त हे धन आहे, ते आपल्याला आपल्याकडे वृद्धी करायची आहे, त्याची कल्टिवेशन करायचं आहे, परवरिश करायची आहे आणि सोबत घेऊन जायचं आहे आपल्याबरोबर. समाजी भगवंताकडे अतिशय हृदयपूर्वक प्रार्थना आहे की तुमचं जीवन ह्या करुणेच्या धनाने समृद्ध व्हावं, इतरांकरता तुमच्या मनात कणव यावी, प्रेम यावं आणि त्या प्रेमापोटी तुम्ही सेवा करावीत, अशी माझी भगवंताला आणि राधाराणीच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच.